नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. लहान लहान सवयी जेव्हा सामूहिक निर्धाराचं रूप घेतात तेव्हा फार मोठं परिवर्तन घडणं निश्चित असतं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी आज आकाशवाणीवरील आपल्या मन की बात कार्यक्रमातून संवाद साधताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाटोदा गावानं स्वच्छतेसाठी राबवलेल्या विविध उपाययोजनांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले,
महाराष्ट्र के एक गांव ने भी बड़ी शानदार मिसाल पेश की है. छत्रपति संभाजीनगर जिले की ग्राम पंचायत है पाटोदा. एक कार्बन न्यूट्रल गांव पंचायत है. इस गांव में कोई अपने घर के बाहर कचरा नहीं फेंकता. हर घर से कचरा इकट्ठा करने की पूरी व्यवस्था है. यहां गंदे पानी का ट्रीटमेंट भी होता है. बिना साफ किए कोई पानी नदी में नहीं जाता. यहां उपलों से अंतिम संस्कार होता है और उस राख से दिवंगत के नाम पर पौधा लगाया जाता है. इस गांव में साफ सफाई भी देखते ही बनती है. छोटी छोटी आदतें जब सामूहिक संकल्प बन जाती है तो बड़ा बदलाव तय हो जाता है.
नुकताच साजरा झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाबद्दल बोलताना वसुंधरेसाठी योगदान दिलेल्यांबद्दल सांगताना पुण्याच्या रमेश खरमाळे यांचा दाखला मोदी यांनी दिला. रमेश यांनी कुटुंबियांसह जुन्नरच्या डोंगरात जाऊन माजलेली तण कापणी करत पाणी थांबवण्यासाठी फक्त 2 महिन्यात 70 चर खणले, तसंच लहान तळी तयार करत विविध बिया लावून शेकडो झाडे लावली आणि याद्वारे प्राणवायू उद्यानाची उभारणी होत असल्याचं त्यांनी सांगितलं. गुजरातच्या अहमदाबाद नगरपालिकेनं लाखो वृक्षांसाठी सुरू केलेल्या अभियानातून ऑपरेशन सिंदूरच्या स्मृतीप्रित्यर्थ सिंदूरची लोपं लावण्याच्या उपक्रमाची माहितीही मोदी यांनी दिली. एक पेड माके नाम अभियानाचा पुनरुच्चार करत निसर्ग रक्षणातून येणाऱ्या पिढ्यांना सुरक्षित करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. सध्याच्या तीर्थयात्रांच्या हंगामाबाबत बोलताना मोदी यांनी यात्रा शरीराची शिस्त, मनाची शुद्धी, एकमेकांप्रती प्रेम आणि बंधुत्व ईश्वराशी जोडले जाण्याचं माध्यम असून जनसेवेच्या संधीचं ते एक महाअनुष्ठान असल्याचं नमूद केलं. उत्तर ते दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत या यात्रा एक भारत श्रेष्ठ भारत भावनेचं प्रतिबिंब असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात जीवाणूंमुळे होणाऱ्या ट्रॅकोमा अर्थात खुपऱ्या या डोळ्यांच्या आजाराबाबत दृष्टी गमावण्याचा धोका होता, मात्र भारतानं या आजाराचं प्रयत्नपूर्वक उच्चाटन केलं असून जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला ट्रॅकोमा मुक्त घोषित केल्याचं ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या अहवालानुसार आता भारतातील 64% जास्त लोकसंख्येला कोणत्या तरी एका सरकारी सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ नक्की मिळत असल्याचं मोदी म्हणाले. आणीबाणीतल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आणि लोकांना देण्यात आलेल्या त्रासाचा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला. यासंदर्भातले दिवंगत माजी पंतप्रधान मोरारजी देसाई आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे ध्वनिमुद्रित विचार त्यांनी ऐकवले. आपलं सामर्थ्य वाढवण्यासाठी सर्वात प्रथम तंदुरुस्ती, आरोग्य याकडे लक्ष द्यावं लागेल. त्यासाठी जेवणात 10% तेल कमी वापरून लठ्ठपणा कमी करण्याचं आवाहन मोदी यांनी केलं. नुकतंच झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. पंतप्रधानांच्या मन की बात या कार्यक्रमाचा हा 123वा भाग होता. नागपूरच्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आज करण्यात आलं. याप्रसंगी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. ओडिशातील पुरी इथं श्री गुंडीच्या मंदिराजवळ आज पहाटे 4 वाजता चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत किमान 3 भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 2 महिलांचा समावेश आहे. सर्व 3ही मृत नजीकच्या खुर्दा जिल्ह्यातले असल्याचं मानलं जात असून ते रथयात्रेसाठी पुरी इथं आले होते. दुर्घटनेत 12 पेक्षा अधिक भाविक जखमी झाले आहेत. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे पुढल्या 24 तासांसाठी 4 धाम यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. हरिद्वार, ऋषिकेश, श्रीनगर, रुद्रप्रयाग, सोनप्रयाग आणि विकासनगर इथं भाविकांना थांबवण्याचे निर्देश पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत 50% खरीपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. जून महिन्याच्या शेवटी जोरदार पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, परंतु मृग नक्षत्रापासून पावसाला विलंब झाल्यानं अकोला जिल्ह्यातील पीक पेरणीची पद्धत बदलली असून मूग आणि उडदाच्या फेऱ्यात घट झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.